नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रीती मॅजिक ऑफ चेंजमधून तुमचं स्वागत करते आणि पुन्हा एकदा सांगू इच्छिते का आमची वेबसाईट संकेतस्थळ आहे www.nlptrainingworld.com www.nlptrainingworld.com। जर आम्हाला संपर्क करायचा असेल व आमचे इतर ब्लॉग्स किंवा कोर्सेस तुम्हाला बघायचे असतील तर जरूर या संकेतस्थळाला भेट द्या, किंवा तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल देखील पाहू शकतात मॅजिक ऑफ चेंज। तर वळूया आजच्या स्निपेट्सच्या भागाकडे आणि आज मी तुम्हाला आमच्या सरांचा एक फॉर्म्युला सांगणार आहे। त्यांनी बऱ्याच यशस्वी लोकांचा अभ्यास करून हा फॉर्म्युला शोधला आहे, याचा वापर करून तुम्ही सुद्धा यश खेचून आणू शकाल। सॉरी। तर पाहूया उन्नतीचा 5 टप्प्यांचा हा फॉर्म्युला। तर पहिला म्हणजे थिंक बिग, उदात्त विचार करा। उदात्त विचारसरणी ही काही फक्त पैशांसंबंधीचीच असते असं नाही, तर ती कुठल्याही प्रकारची किंवा कृत्याची असू शकते। जसं की सावरकरांची होती देशप्रेमाची तळमळ, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची घेतलेली धुरा, किंवा राजा राम मोहन रॉय यांनी सतीची चाल बंद करण्यासाठी जी धडपड केली ती असू शकते। तर काहीतरी उदात्त करण्याचा विचार सरणी किंवा उदात्त हेतू तुम्ही बाळगा, मग तो लोकांना मदत करण्याचा असेल किंवा कोणाच्या तरी हक्कासाठी लढण्याचा असू शकतो, किंवा कोणाला सुधारण्याचा किंवा प्रेरित करण्याचा असू शकतो, किंवा अगदीच नाही तर कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू आणण्याचा देखील असू शकतो। तर एखादा तरी उदात्त हेतू तुमच्या मनात नक्की बाळगावा। दुसरं म्हणजे सातत्याने सक्रियता दाखवणे। ह्यात मी दोन्हीवरती भर देईल, सातत्य आणि सक्रियता दाखवणे। बऱ्याच वेळा होतं काय की खूप जण उदात्त विचार करतात पण त्यानंतर क्रियाशीलता दाखवत नाहीत, किंवा ते अंमलात नाही आणत, कृती नाही करत, आणि कृती केली तरी त्यात सातत्य नाही ठेवत। आणि हे खूप महत्त्वाचं आहे का, आपण जे काही विचार करतो किंवा योजना बनवतो त्यावर सातत्याने आपण कृती करत राहिलं पाहिजे, अन्यथा ते विचार निष्फळ होतात। आणि मी पुन्हा एकदा सातत्य ठेवण्यावर भर देईल। जर कुठल्याही कृतीत सातत्य ठेवलं तरच आपण निपुण होऊ शकतो किंवा ती गोष्ट साध्य करू शकतो। तिसरं नंतर जे येतं ते म्हणजे पुनरावलोकन। जर तुम्ही उदात्त विचार केला, नंतर तो सातत्याने अंमलात पण आणलात, पण जर त्याचा वेळोवेळी आढावा नाही घेतलात तर तुम्हाला कुठे सुधारणा करायला हव्यात, अजून काय वेगळं करता येईल, कुठले मार्ग बंद करायला हवेत, काय वगळलं पाहिजे, किंवा कुठल्या गोष्टीवर जास्त भर दिला पाहिजे, अशा इत्यादी गोष्टींचा अंदाज तुम्हाला येणार नाही। म्हणूनच वेळोवेळी पुनरावलोकन करत राहा आणि सुधारणा करत राहा। चौथं आहे ते म्हणजे नियमितपणे कौशल्य विकसित करत राहणे। तुम्ही जर वेगवेगळी कौशल्य विकसित केली नाही तर तुमची उन्नती देखील होऊ शकणार नाही। आपण डिजिटल वर्ल्डमध्ये वावरत आहोत, अशा जगात जर तुम्ही स्वतःला त्यासंबंधी टेक्नॉलॉजीशी किंवा इतर माध्यमांचा सराव नाही केलात तर ती तुमची खूप मोठी कमतरता बनू शकते। ह्या युगात कॉम्प्युटर मोबाईल इत्यादी गोष्टी वापरता आल्याच पाहिजेत, आणि नुसतं ह्याच संबंधी नाही तर इतरही टेक्नॉलॉजीशी ॲडजस्ट करता आलं पाहिजे, इतर कौशल्य शिकता आली पाहिजे, ती विकसित करायला हवी, स्वतःला अपग्रेड करत राहिलं पाहिजे, तरच तुम्ही या स्पर्धात्मक जगात टिकू शकाल। आणि पाचवं आहे ते म्हणजे मोकळ्या मनाने दिलेले अभिप्राय स्वीकारणे। मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला उन्नती करायची असेल तर तुम्हाला लोकांनी दिलेले अभिप्राय देखील मोकळेपणाने स्वीकारता आले पाहिजेत। आणि जर तुम्ही हे नाही करू शकलात तर समजून जा की तुम्ही अधोगतीला जात आहात। तर हाच आहे तो उन्नतीचा मंत्र, जरूर उपयोगात आणा आणि पहा कशी मॅजिक होते ते। पुन्हा भेटूया पुढच्या भागात। नमस्कार।